गारवेल, रेल्वे क्रीपर, जगभर सर्वत्र आढळणारी बहुपयोगी सदारहित आणि प्रसर्पी सरपटत वाढणारी वेल. गारवेल ही बहुवर्षायु वनस्पती कॉन्व्होल्व्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आयापोमिया पामेटा असे आहे. बागेत, कुंपणावर आणि कमानीवर, गावांमध्ये आणि विशेष करून बहुतेक रेल्वे स्थानकांच्या इमारतींवर आणि आसपास ही वनस्पती लावलेली आढळते. या वनस्पतींचे शेकडो प्रकार उष्ण प्रदेशात पाहावयास मिळतात. गारवेलीचे खोड लहान असून सालीवर सूक्ष्म छिद्रे असतात. पाने लहान आणि हस्ताकृती असून वेगवेगळ्या आकाराच्या 5 ते 7 खंडात विभागलेली असतात. ती मऊ, गोल आणि हिरव्या खोडांवर आखूड देठांनी जोडलेली असतात. खोडांचे रूपांतर टोकाला प्रतानांमध्ये झालेले असते. फुले नरसाळ्यासारखी मध्यम आकाराची, फिकट जांभळट, नाजूक आणि आकर्षक असतात. सदाफुलीप्रमाणे गारवेलीला वर्षभर फुले येतात. बोंडे लंबगोल आणि लहान असतात. गारवेलीचे परागण वारा, पाणी आणि माणसांद्वारे होते. तिची वाढही सहज आणि जलद घडून येते. गारवेलीचे खोड आणि मुळ्या जरी कडवट असल्या तरी हवाई बेटात ती खाण्याकरिता वापरतात. मुळ्यांमध्ये आणि पानांमध्ये सायनोजेन हे विषारी द्रव्य किंचित प्रमाणात असते. पानांचा रस त्वचेवर पुळ उठल्यास लावतात. बियांमुळे जुलाब होतात आणि वेलींची खोडे दोरखंडाप्रमाणे वापरतात. सुपीक जमीन, भरपूर पाणी आणि भरपूर ऊन मिळाले तर गारवेलीची वाढ चांगली होते. तथापि ती प्रतिकूल परिस्थितीतही वाढण्याइतकी काटक असते. ही नोंद वी ज्ञा लाळे यांनी केली आहे.